तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म हा मंत्र बरोबर आहे का? आणि दुसरा प्रश्न आहे, आपण गुरुना भगवत स्थान देऊ शकतो का? थोडक्यात म्हटलं तर मी मुद्दाम टाळत होतो, पण भगवंतांनी प्रेरणा दिली कोणाला माहित नाही, पण हा प्रश्न आला. अतिशय सुंदर प्रश्न आहे. श्रील प्रभुपाद एकदा ऑस्ट्रेलियामध्ये प्रवचन देत होते आणि बरेच मायावादी होते आणि तो मायावाद्यांचाच आश्रम होता. आणि त्या ठिकाणी पहिला जो प्रवचनकार, बहुतेक पहिलाच, त्यांनी हा मंत्र गायला आणि प्रभुपाद इतके चिडले आणि तिथून उठले, म्हणाले, आणि त्यांच्या शिष्यांनी हे सगळं आयोजित केलं होतं, आता वेगळ्या देशामध्ये नवीनच आपले गुरुनं आणलेलं आहे म्हणजे काहीतरी मान असतो ना. आणि मग हे शिष्यांनी बघितलं, प्रभुपादांच्या चेहऱ्यावर एकदम जळफळाट आलेला आहे आता, आणि प्रभुपाद क्रोधाने लाल झालेले आहेत. उठले प्रभुपाद आणि तेवढ्यात सगळे म्हणायला लागले, प्रभुपाद प्रभुपाद बसा बसा, बसून राहा बसून राहा. म्हणाले, नाही मी अजिबात बसणार नाही. या ठिकाणी भगवंतांचा एक निंदक व्यासासनावर बसलाय, त्याला काय अधिकार आहे तिथे बसायचा? व्यासासनावर त्यांनीच बसलं पाहिजे जो व्यासांचा प्रतिनिधी आहे, असं म्हणून प्रभुपादांनी सांगितलं. थोडंफार असंच काहीतरी आहे, पण थोडक्यात प्रभुपादांनी हे सांगून दिलं की हा जो पहिला मंत्र आहे हा मायावादी मंत्र आहे. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर, सगळेच गुरु, गुरु सगळंच आहेत, महेश पण आहेत, विष्णू पण आहेत, ब्रह्म पण आहेत. तर असं शक्य नाही, असं कधी होत नाही. ते सर्व भगवंत आहेत, भगवान शंकर आहेत, भगवान विष्णू आहेत, पण गुरुंना साक्षात हरित्वेन समस्त शास्त्र आहे. उक्तस्तता भाव व्यत एव सद्भी किंतु प्रभोर्य प्रिय एव तस्य. या ठिकाणी हा स्पष्ट अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे की गुरुंना साक्षात हरी कसं म्हणायचंय, त्यांना आपण समजायचं की ते भगवान श्रीकृष्णांचे थेट प्रतिनिधी आहेत. किंतु प्रभोर्य ह्याच्यामध्ये सर्व काही अर्थ आहे. प्रिय एव तस्य, का बरं भगवंतांना हरी समान समज, गुरुंना हरी समान समजलेलं आहे? कारण गुरु हे भगवान हरिना अतिशय प्रिय आहेत, त्यांचे ते प्रतिनिधी आहेत, म्हणून आपण त्यांना हरींप्रमाणे स्थान दिलं पाहिजे. पण ते हरी नाही आहेत, पण हरींचे प्रतिनिधी आहेत. अशा प्रकारे हा, आणि हा मंत्र तर पूर्ण मायावादी मंत्र आहे. जसं म्हणतात, सगळंच काही ब्रह्म आहे, तुम्ही ब्रह्म, मी ब्रह्म, हे मंदिर ब्रह्म, हे लाकूड ब्रह्म, सगळंच ब्रह्म, मग काय फरक आहे आपल्यामध्ये? तर असं नाही, हे मायावादी तत्वज्ञान आहे. शंकराचार्य एकदा त्यांच्या कथेमध्ये असं येतं की एक व्यक्ती तो आला आणि त्यांचाच शिष्य असेल मायावादीच, त्याने दारूचं मडकं, त्याकाळी मडकं होतं, आजकाल बाटल्या आहेत, पण ते मडकं त्यांनी घेतलं आणि मी ब्रह्म दारू हे ब्रह्म आहे म्हणून त्यांनी ब्रह्म ब्रह्मामध्ये गेलं असं म्हणून तो प्याला. मग शंकराचार्य म्हणाले, ठीक आहे असं असेल तर मग त्यांनी तप्त लोखंडाचा रस आणला, गरम उकळता रस, हे ब्रह्म मी ब्रह्म घेन का आपण? शक्य नाही. त्यामुळे हे मायावादी तत्वज्ञान आहे. भेदभाव हा भगवंतांशी संबंधित आपण त्यांना भेदभाव जाणला पाहिजे. अचिंत्य भेदा भेद, भेद आणि अभेद हे दोन्ही जाणलं पाहिजे. ह्या वस्तू भगवंतांच्या सेवेमध्ये आहेत म्हणून या दिव्य आहेत. मग या ठिकाणी असणारं एक साधं लाकूड पण असे ना, हे कुठल्या झाडाचं असेल कोणाला काय माहिती आहे, पण भगवंतांना माहिती आहे. आणि त्याचं, त्या झाडाचं, सर्वांचं कल्याण झालं यामध्ये, कारण साक्षात भगवंतांसाठी ते वापरलं गेलंय. तर म्हणून आपण भगवंतांपासून अभिन्न आहोत आणि त्याचबरोबर भिन्न पण आहोत हे आपण जाणलं पाहिजे. तसं गुरु देखील भगवंतांसमान आपण त्यांना आदर दिला पाहिजे, पण भगवंतांचे प्रिय असे ते भगवंतांचे प्रतिनिधी आहेत हे आपण समजलं पाहिजे. म्हणून भगवंतांना गुरुंना भगवत स्थान द्यावं का? नक्कीच. भगवत स्थान याचा अर्थ विष्णू तत्वामध्ये त्यांना आपण गणायचं नाही, पण त्यांच्या भगवंतांप्रमाणे त्यांना आदर द्यायचा. म्हणून रोज आपल्या या ठिकाणी भगवंतांचा श्रृंगार झाला की गुरु आरती होते, गुरूंची पण आरती होते भगवंतांसमोर. आणि प्रभुपादांना पण अशी आरती केली जायची. तर हे या प्रकारे सांगितलेलं आहे. आणि यामध्ये काय आहे, भगवंतांना जेव्हा आपण आरती करतो ते बघून गुरु प्रसन्न होतात, आणि गुरुंना जेव्हा आपण आरती करतो ते पाहून भगवंत प्रसन्न होतात. म्हणून आपल्या जीवनाचा उद्देश गुरुंना आणि भगवंतांना संतुष्ट करणं आहे, गुरुंमार्फत भगवंतांना संतुष्ट करणं हे सर्वात महत्वाचं. असं नाही की गुरु म्हणजे सर्व काही, मी म्हणजे गुरु, तुम्ही म्हणजे गुरु, सगळे गुरु, सगळे गुरु, असं नाही. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.